चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शुक्रवार 20 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट। आज देशभरात साखरेची मागणी चांगली राहिली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3180 ते 3220 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3225 ते 3370 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3380 ते 3430 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3255, तर M30चा व्यापार 3350 ते 3470 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3745 ते 3795 होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3350 ते 3525 होता, तर M30चा व्यापार 3525 होता। कोलकाता सोडून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST वगळून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $324.1 प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क नंबर 11 रॉ शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.02 सेंट्स होता। करन्सी, कमॉडिटी आणि इक्विटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.982 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1680 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 4186 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.66 होते। BSE सेन्सेक्स 1921.15 अंकांनी वर येऊन 38014 अंकांवर, तर NSE निफ्टी 569.40 अंकांनी वर येऊन 11274 अंकांवर थांबले।